स्तोत्र संहिता अध्याय 89. मी परमेश्वराच्या विश्वासाच्या कराराच्या कृतीचे गीत सर्व काळ गाईन. मी तुझी सत्यता भावी पिढ्यांना जाहीर करीन, कारण मी म्हणालो आहे की विश्वासाचा करार सर्व काळासाठी स्थापित होईल. तुझी सत्यता स्वर्गात तूच स्थापन केली आहेस. मी माझ्या निवडलेल्यांशी करार केला आहे. मी आपला सेवक दावीद याच्याशी शपथ वाहिली आहे. मी तुझ्या वंशजांची स्थापना सर्व काळ करीन आणि तुझ्या राजसन सर्व पिढ्यांसाठी स्थापिन. हे परमेश्वरा, तुझ्या विस्मयकारक कृतीची स्तुती आकाश करील. तुझ्या सत्तेची स्तुती पवित्र जनाच्या मंडळीत होईल, कारण परमेश्वराशी तुलना होऊ शकेल असा आकाशात कोण आहे? देवाच्या मुलांपैकी परमेश्वरासारखा कोण आहे? पवित्र जनाच्या सभेत ज्याचा सन्मान होतो असा तो देव आहे, आणि त्याच्या सभोवती असणाऱ्या सर्वांपेक्षा तो भीतीदायक आहे. हे सेनाधीश देवा परमेश्वरा, हे परमेश्वरा, तुझ्यासारखा कोण समर्थ आहे? तुझी सत्यता तुझ्या भोवती आहे. समुद्राच्या खवळण्यावर तू अधिकार चालवतोस. जेव्हा त्याच्या लाटा उसळतात तेव्हा तू त्यांना शांत करतोस. तू रहाबाला ठेचून त्याचा चुराडा केलास. तू तुझ्या बलवान बाहूंनी आपल्या शत्रूंना पांगवलेस. आकाश तुझे आहे आणि पृथ्वी तुझी आहे. तू जग आणि त्यातले सर्व काही निर्माण केलेस. उत्तर आणि दक्षिण निर्माण केल्या. ताबोर आणि हमरोन तुझ्या नावाचा जयजयकार करतात. तुला पराक्रमी भुज आहे आणि तुला बळकट हात आहे व तुझा उजवा हात उंचावला आहे. नीती आणि न्याय तुझ्या राजासनाचा पाया आहेत. कराचा विश्वास आणि सत्य तुझ्या समोर आहेत. जे तुझी उपासना करतात ते आशीर्वादित आहेत. हे परमेश्वरा, ते तुझ्या मुखप्रकाशात चालतात. ते दिवसभर तुझ्या नावाची स्तुती करतात आणि तुझ्या न्यायपणाने ते तुला उंचावतात. त्यांच्या शक्तीचे वैभव तू आहेस आणि तुझ्या कृपेने आम्ही विजयी आहोत, कारण आमची ढाल परमेश्वराची आहे. इस्रायलाचा पवित्र देव आमचा राजा आहे. पूर्वी तू आपल्या विश्वासणाऱ्याशी दृष्टांतात बोललास. तू म्हणालास, मी एका वीरावर मुकुट ठेवण्याचे ठरवले आहे. लोकातून निवडलेल्या एकास मी उंचावले आहे. मी माझा सेवक दावीद याला निवडले आहे. मी त्यास आपल्या पवित्र तेलाने अभिषेक केला आहे. माझा हात त्यास आधार देईल. माझा बाहू त्यास बलवान करील. कोणी शत्रू त्यास फसवणार नाही. दुष्टांची मुले त्यास शळणार नाहीत. मी त्याच्या शत्रूंना त्याच्या पुढे चिरून टाकील. जे त्याचा द्वेष करतात त्यांना मारून टाकील. माझ्या सत्य आणि विश्वासाचा करार त्यांच्या बरोबर राहील. माझ्या नावाने ते विजय होतील. मी त्यांचा हात समुद्रावर आणि त्याचा उजवा हात नद्यावर ठेवीन. तो मला हाक मारून म्हणेल, तू माझा पिता, माझा देव, माझ्या तारणाचा खडक आहेस. आणि मी त्यास माझा प्रथम जन्मलेला पुत्र करीन. पृथ्वीवरील राजा त्यास परमश्रेष्ठ करीन. मी आपला विश्वासाचा करार त्यांच्यासाठी सर्व काळ विस्तारील आणि त्यांच्या बरोबरचा माझा करार सर्व काळ टिकेल. त्यांचे वंश सर्व काळ राहील आणि त्याचे राजसन आकाशाप्रमाणे टिकेल. जर त्याच्या वंशजांनी माझे नियम सोडले आणि माझ्या आदेशाचा आज्ञाभंग केला, जर त्यांनी माझे नियम मोडले आणि माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत, मग मी त्यांच्या बंडखोरांना काठीने आणि त्यांच्या अपराधांना फटक्यांनी शिक्षा करीन. परंतु मी माझा विश्वासाचा करार त्यांच्यापासून काढून घेणार नाही. मी माझ्या वचनाशी निष्ठावान राहीन. मी माझा करार मोडणार नाही किंवा माझ्या होटांचे शब्द बदलणार नाही. एकदा सर्वांसाठी मी आपल्या पवित्रतेची शपथ वाहिली आहे आणि मी दाविदाशी खोटे बोलणार नाही. त्याची संतती सर्व काळ राहील आणि त्याचे राजसन माझ्यासमोर सूर्याप्रमाणे कायम राहील. ते चंद्राप्रमाणे सर्व काळ टिकेल. आकाशात विश्वसनीय साक्षीदार आहेत. पण तरी तू आपल्या अभिषिक्तावर रागवलास. तू त्याचा त्याग केला आणि नाकारलेस. तू आपल्या सेवकाशी केलेला करार सोडून दिलास. तू त्याचा मुकुट भूमीवर फेकून भ्रष्ट केलास. तू त्याच्या सर्व भिंती पाडून टाकल्यास. तू त्याचे सर्व किल्ले उद्ध्वस्त केलेस. सर्व येणारे जाणारे त्यास लुटतात. तू आपल्या शेजाऱ्यांच्या तिरस्काराचा विषय झाला आहे. तू त्यांच्या शत्रूचा उजवा हात उंच केला आहे. तू त्याच्या सर्व शत्रूंना आनंदित केले आहेस. तू त्यांच्या तलवारीची धार बोटत केली आहे आणि युद्धात त्यास तू टिकाव धरू दिला नाहीस. तू त्याच्या तेजस्वीतेचा शेवट केला. तू त्याचे सिंहासन जमिनीवर खाली आणलेस. तू त्याच्या तारुण्याचे दिवस कमी केले आहेत. तू त्यास लज्जेने झाकले आहेस. हे परमेश्वरा, किती वेळ तू आपल्या स्वतःला सर्व काळ लपविणार? काय तुझा राग अग्निसारखा किती वेळ जळेल? माझे आयुष्य किती कमी आहे याविषयी विचार कर. तू सर्व मानव पुत्र निर्माण केलेस ते व्यर्थच काय? कोण जिवंत राहील आणि मरणार नाही किंवा कोण आपला जीव अधोलोकातून सोडवेल? हे प्रभू, ज्या सत्यतेत तू दाविदाशी शपथ वाहिली ती तुझी पूर्वीची विश्वासाच्या कराराची कृत्ये कोठे आहेत? हे प्रभू, तुझ्या सेवकाविरुद्ध थट्टा होत आहे आणि अनेक राष्ट्राकडून झालेला अपमान मी आपल्या हृदयात सहन करत आहे हे तू लक्षात आण. हे परमेश्वरा, तुझे शत्रू जोराने अपमान करतात, ते तुझ्या अभिषेकताच्या पावलांची थट्टा करतात. परमेश्वरास सदा सर्व काळ धन्यवाद असो. आमेन आणि आमेन.